खंड पाचवा, प्रकरण तिसावे, ते अद्भुत दृश्य। एकीकडे रौलॅट कमिटीच्या रिपोर्टविरुद्ध आंदोलन अधिकाधिक बळावत जात होते, तर दुसरीकडे कमिटीच्या शिफारशींचा अंमल करण्याकडे सरकारचे वळण अधिकाधिक दृढ होत होते। रौलॅट बिल प्रसिद्ध झाले। मी जन्मात एकदाच कायदे काउन्सिलच्या बैठकीला गेलो आहे। रौलॅट बिलावरील चर्चा ऐकण्यासाठी मी गेलो होतो। शास्त्रीजींनी आपले जळजळीत भाषण केले, सरकारला धोक्याची सूचना दिली। शास्त्रीजींचा वाक्प्रवाह चालला असता व्हॉइसरॉय त्यांचेकडे टक लावून पाहत होते। मला तर वाटले की त्या भाषणाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला असावा। शास्त्रीजींना भावनांचे भरते येत होते। पण मनुष्य झोपलेल्याला जागा करू शकेल, जो अगोदरचाच जागा असेल पण झोपेची बतावणी मात्र करत असेल, त्याच्या कानात ढोल वाजविले म्हणून तो ऐकतो थोडाच। कायदे काउन्सिलामध्ये बिलाची चर्चा करण्याचा फार्स तर केलाच पाहिजे, त्याप्रमाणे सरकारने तो केला। परंतु त्याला जे काही करावयाचे होते त्याबाबतचा निश्चय होऊन चुकला होता, त्यामुळे शास्त्रीजींची धोक्याची सूचना व्यर्थ गेली। मग माझ्या सनईचा आवाज ऐकणार तरी कोण? मी व्हॉइस रॉयांना भेटून खूप विनवणी केली, खाजगी पत्रे लिहिली, जाहीर पत्रे लिहिली। सत्याग्रहाखेरीज माझ्यापाशी दुसरा मार्ग नाही हे त्यामध्ये स्पष्ट कळविले, पण सर्व व्यर्थ गेले। अद्याप बिल गॅझेटात आले नव्हते, माझे शरीर तर अशक्तच होते, तरी पण मी लांबच्या प्रवासाची जोखीम पत्करली। माझ्यामध्ये उंच स्वराने बोलण्याची शक्ती आली नव्हती, उभे राहून भाषण करण्याची शक्ती गेली, ती अद्यापपर्यंत आलेली नाही। उभ्याने बोलू लागल्यास थोड्याच वेळात सर्व शरीराला कंप सुटे आणि छातीमध्ये व पोटामध्ये भरून आल्यासारखे होईल। पण मद्रासहून आलेले आमंत्रण स्वीकारलेच पाहिजे असे मला वाटते। दक्षिणेकडील प्रांत त्यावेळीही मला घराप्रमाणे वाटत। दक्षिण आफ्रिकेतील संबंधामुळे तामिळ, तेलुगू वगैरे दक्षिण प्रांतांतील लोकांवर माझा काहीसा हक्क पोचतो असे मी समजत आलो आहे, व त्या समजुतीमध्ये मी थोडीसुद्धा चूक केली आहे असे अद्यापपर्यंत माझ्या निदर्शनास आलेले नाही। आमंत्रण सद्गत कस्तुरी रंगा अय्यंगार यांचकडून आले होते। त्या आमंत्रणाच्या मुळाशी राजगोपालाचार्य होते हे मला मद्रासला गेलो तेव्हा कळले। राजगोपालाचार्यांचा हा माझा पहिलाच परिचय म्हणता येईल। मी त्यांना यावेळीच प्रत्यक्ष ओळखू लागलो। सार्वजनिक कामामध्ये अधिक भाग घेण्याच्या इराद्याने व श्री कस्तुरी रंगा अय्यंगार इत्यादी मित्रांच्या आग्रहावरून राजगोपालाचार्य सेलम सोडून मद्रासमध्ये वकिली करणार होते। माझे बिऱ्हाड त्यांच्याकडे ठेवलेले होते। मला दोन एक दिवसानंतर कळले की मी उतरलो होतो ते त्यांचे घर। बंगला कस्तुरी रंगा अय्यंगार यांचा असल्यामुळे माझी समजूत झाली होती की मी त्यांचाच पाहुणा आहे। महादेव देसायांनी माझी चूक दुरुस्त केली। राजगोपालाचार्य दूरदूरच राहत, पण महादेवांनी त्यांची चांगली पारख केली। तुम्ही राजगोपालाचार्यांचा परिचय करून घेतला पाहिजे, महादेवभाईंनी मला सूचना केली। मी परिचय करून घेतला। त्यांच्याबरोबर रोज लढ्याच्या उभारणीसंबंधी विचार झाले। सभा भरविण्यापलीकडे मला दुसरे काहीच सुचत नव्हते। रौलॅट बिलाचा जर कायदा झाला तर त्याला सविनय भंग कसा लागू करायचा? त्याचा सविनय भंग करण्याची संधी सरकार देईल तेव्हाच मिळणार। दुसऱ्या कोणकोणत्या कायद्यांचा सविनय भंग करता येईल, त्यांचे नियम कसे ठरवायचे, अशा तऱ्हेची चर्चा होत असे। श्रीयुत कस्तुरी रंगा अय्यंगारांनी पुढाऱ्यांची एक लहानशी सभा बोलावली। तिच्यामध्ये खूप चर्चा झाली। तिच्यामध्ये श्रीयुत विजय राघवाचार्य खूप भाग घेत, बारीक सारीक सर्व सूचना लिहून काढून सत्याग्रहाची स्मृती लिहून काढण्याची त्यांनी मला सूचना केली। हे काम माझ्या शक्तीबाहेरचे आहे असे मी त्यांना सांगितले। अशा तऱ्हेने धामधूम चालली होती। इतक्यात बातमी आली की बिल कायद्याच्या स्वरूपात गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाले। ही बातमी आल्यानंतर रात्री मी विचार करीत करीतच झोपी गेलो। सकाळी लवकर उठून बसलो। अर्धवट झोपेत स्वप्नामध्येच मला विचार सुचला। सकाळच्या प्रहरी मी राजगोपालाचार्यांना बोलावून आणून सांगितले, मला रात्री अर्धवट झोपेमध्ये विचार सुचला का आपण कायद्याच्या प्रत्युत्तरादाखल उभ्या देशाला हरताळ पाडण्याची सूचना द्यावी। सत्याग्रह हा आत्मशुद्धीचा लढा आहे, हा धार्मिक लढा आहे। धर्मकार्याची सुरुवात आत्मशुद्धीपासून करावी हे योग्य दिसते। त्या दिवशी सर्वांनी उपवास करावा व कामधंदा बंद करावा। मुसलमान बंधू रोजापलीकडे जास्त उपवास पाळणार नाहीत, त्यासाठी उपवास 24 तास पाळण्याची सूचना करावी। यात सर्व प्रांत भाग घेतील की नाही सांगता येत नाही। मुंबई, मद्रास, बिहार व सिंध एवढ्यांची मला आशा आहे। एवढ्या ठिकाणी बरोबर हरताळ पडला तरी आपण संतोष मानला पाहिजे। ही सूचना राजगोपालाचार्यांना फार आवडली। नंतर लगेच मित्रांनाही ती कळविली, सर्वांनी पसंत केली। एक लहानशी नोटीस मी लिहून काढली। प्रथम 30 मार्च 1919 ही तारीख घालण्यात आली होती, मागाहून एप्रिलची 6 तारीख करण्यात आली। लोकांना फारच थोड्या दिवसांची सूचना देण्यात आली होती। कार्य ताबडतोब होणे आवश्यक वाटल्यामुळे तयारीसाठी अधिक मुदत द्यावयाला वेळच नव्हता। पण कशी कोणाला माहीत, सर्व व्यवस्था नीट लागली। सबंध हिंदुस्थानभर, शहरात, खेडोपाडी हरताळ पडले। ते दृश्य अद्भुत होते।